खंड पाचवा, प्रकरण 43 नागपूरला। राष्ट्रीय सभेच्या खास बैठकीत झालेला असहकाराचा ठराव नागपूरला भरावयाच्या वार्षिक बैठकीत मंजूर व्हावयाचा होता। कलकत्त्याप्रमाणेच नागपूरमध्येही असंख्य लोक जमले होते। अद्याप प्रतिनिधींच्या संख्येला मर्यादा घातलेली नव्हती, त्यामुळे मला बरोबर स्मरत असेल तर 14,000 प्रतिनिधी हजर होते। लालाजींच्या आग्रहावरून शाळा कॉलेजांबाबतच्या ठरावामध्ये मी किंचित फेरफार कबूल केला। देशबंधूंनी काही फेरफार करविले व शेवटी शांतिमय असहकाराचा ठराव सर्वानुमते पास झाला। याच बैठकीत महासभेच्या घटनेचा ठराव पास करायचा होता। ही घटना खास बैठकीपुढे मी मांडली होतीच, ती प्रसिद्ध होऊन तिच्यावर चर्चाही झाली होती। श्रीयुत विजय राघवाचार्य या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। घटनेमध्ये विषय नियामक समितीने एकच महत्वाचा फेरफार केला। प्रतिनिधींची संख्या, जी मी 1500 कल्पिली होती, त्याऐवजी विषय नियामक समितीने ती 6000 केली। माझ्या समजुतीप्रमाणे हा फेरफार अविचारमूलक होता। इतक्या वर्षांच्या अनुभवानंतरही मला तसेच वाटते। पुष्कळ प्रतिनिधींकडून अधिक कार्य होते किंवा लोकशाही अधिक भक्कमपणे प्रस्थापित होते ही समजूत मला अगदी चुकीची वाटते। 1500 प्रतिनिधी जर उदार मनाचे, जनतेच्या हक्कांना जपणारे व प्रामाणिक असतील तर 6000 निर्बंधशून्य प्रतिनिधींपेक्षा लोकशाहीचे रक्षण अधिक चांगल्या तऱ्हेने करतील। लोकसत्ता चालायची असेल तर त्यासाठी जनतेमध्ये स्वातंत्र्यवृत्ती, स्वाभिमान व एकजूट ही असली पाहिजे आणि चांगले व सच्चे प्रतिनिधी निवडून देण्याबद्दल निर्धार पाहिजे। पण संख्येलाच फाजील महत्व देणाऱ्या विषय नियामक समितीला 6000 अधिक प्रतिनिधी पाहिजे होते, त्यामुळे 6000 जेमतेम भागले। महासभेमध्ये स्वराज्याच्या ध्येयासंबंधीही चर्चा झाली। घटनेमध्ये एक कलम असे होते की साम्राज्याचे आत किंवा बाहेर जसे साधेल तसे स्वराज्य मिळवावे। साम्राज्यांतर्गत स्वराज्यच पाहिजे म्हणणाराही एक पक्ष राष्ट्रीय सभेमध्ये होता। त्या पक्षाचे समर्थन पंडित मालवीयजी व मिस्टर जीना यांनी केले, पण त्यांना फारशी मते मिळाली नाहीत। शांतिमय व सत्यपूर्ण साधनांनीच स्वराज्य मिळवायचे असे दुसरे एक कलम होते। या निर्बंधालाही हरकत घेण्यात आली। राष्ट्रीय सभेने ती हरकत अमान्य केली व संबंध घटना राष्ट्रीय सभेमध्ये छानदार चर्चा होऊन पसार झाली। माझी समजूत आहे की त्या घटनेची अंमलबजावणी लोकांनी प्रामाणिकपणे व उत्साहपूर्वक केली असती तर त्यामुळे जनतेला खूप शिक्षण मिळाले असते। तिच्या अंमलबजावणीमध्ये स्वराज्याचीही संपादना आहे, पण हा विषय येथे अप्रस्तुत आहे। या सभेमध्ये हिंदू मुसलमान ऐक्याविषयी, अस्पृश्यतेविषयी व खादीविषयी ठराव झाले आणि तेव्हापासून अस्पृश्यता दूर करण्याचे काम राष्ट्रीय सभेच्या हिंदू सभासदांनी अंगावर घेतले आहे व खादीद्वारा राष्ट्रीय सभेने हिंदुस्थानातील दीनदुबळ्या जनतेशी संबंध जोडला आहे। खिलाफतीच्या निमित्ताने असहकार पुकारणे हाच राष्ट्रीय सभेच्या हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याचा थोर प्रयत्न होता।